नमस्कार, मी देवदत्त जयंतराव निकम आपणास नम्र विनंती करतो की आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघामध्ये आपणा सर्व शेतकरी बांधवांच्या गोर गरीब जनतेच्या भेटीसाठी देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता बागल मैदान मंचर येथे संपन्न होत आहे. आपण सर्वांनी या सभेसाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद.